डाळिंब, मशरूम, मांसल व छत्रीसारख्या आकाराच्या कवकाचा एक प्रकार. सामान्यपणे गवताळ प्रदेशात आणि वनात अळिंब वाढतात. जगभर यांचे 5000 हून अधिक प्रकार आढळतात. याला छत्र कवक किंवा भूछत्र असेही म्हणतात. बहुतांशी जीवशास्त्रज्ञांनी अळिंब आणि इतर कवकांचे वर्गीकरण सजीवांच्या एका स्वतंत्र सृष्टीत म्हणजे कवके अर्थात फंजाय यामध्ये केले आहे. इतर कवकांप्रमाणे अळिंबांमध्ये हरितद्रव्याचा अभाव असतो. जिवंत किंवा मृत वनस्पती व प्राणी किंवा इतर कवके यांच्यापासून अन्न घटक शोषून घेऊन अळिंबे वाढतात. कवक सृष्टीच्या बॅसिडिओ मायकोटा संघाच्या ॲगॅरिको मायकोटिना उपसंघाच्या ॲगॅरिको मायसिटीज वर्गात अळिंब मोडतात. आस्को मायकोटा या दुसऱ्या संघातील काही कवकांनाही, उदाहरणार्थ ट्रफल्स, मोरेल यांना अळिंबे म्हटलं जाते. परंतु ती खरी अळिंबे नाहीत. मोठ्या आकाराची बॅसिडिओ मायकोटा संघातील अनेक कवके, उदाहरणार्थ ब्रॅकेट कवके, स्किंट हॉर्न, पूती कवक, पफ बॉल, भूकंदुक, शॅन्थ्रेल अळिंबासारखी आहेत. अळिंबांमध्ये दोन भाग असतात, कवक जाल आणि फलकाय अर्थात फलशरीर. कवकजालाची वाढ जमिनीत होते आणि ते अन्न घटक शोषून घेते. हा भाग अनेक वर्षे जिवंत राहू शकतो आणि वाढू शकतो. यापासून छत्रीसारख्या आकाराच्या फलकायेची वाढ होते आणि हा भाग काही दिवसच राहतो. त्या दरम्यान या भागात प्रजननशील पेशींची अर्थात बीजाणूंची निर्मिती होते आणि त्यापासून नवीन अळिंबे वाढतात. छत्रीसारख्या भागालाच बहुतांशी लोक अळिंब समजतात. आकार आणि रंग यामध्ये अळिंबात विविधता आढळते. यांची उंची 2 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर आढळते. छत्रीचा आकार 0.6 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर असतो. बहुतांशी अळिंबे रंगाने पांढरी, पिवळी, नारिंगी, लाल किंवा करडी असतात. काही रंगाने निळी, जांभळी, हिरवी किंवा काळी असतात. अळिंबाच्या कवकजालात अनेक पांढरे किंवा पिवळे धाग्यांसारखे तंतू असतात. त्यांना कवक तंतू म्हणतात. कवकजालाच्या वाढीकरिता आणि विकासाकरिता हेच कवक तंतू अन्न व पाणी शोषून घेतात आणि अळिंबाच्या फलकायेची निर्मिती करतात. बहुतेक अळिंबांमध्ये तंतूपासून सैल जाळीप्रमाणे कवकजाल तयार होते. मात्र काही जातींमध्ये तंतू एकत्र येऊन त्यांच्या सुतळीप्रमाणे तंतूजटा बनतात. अळिंबाचे फलकाय घट्ट विणलेल्या तंतूंचे बनलेले असते. यात देठ आणि देठाच्या छताला गोलाकार टोपी असते. अळिंबाच्या अनेक जातींमध्ये टोपीच्या खालच्या भागावर पातळ, उभट व चाकूप्रमाणे वाढ दिसून येते. या वाढीला कल्ला म्हणतात. सायकलीच्या चाकातील तारांप्रमाणे हे कल्ले टोपीच्या मध्यापासून बाहेरच्या दिशेने वाढलेले असतात. ज्या अळिंबांमध्ये कल्ले नसतात त्यामध्ये टोपीखाली घट्ट व एकमेकांना जुळलेल्या समांतर नळ्या असतात. कल्ल्यांच्या बाहेरील पृष्ठभागावर लहान व गदेच्या आकाराच्या पेशी असतात. या पेशींना बॅसिडिया म्हणतात. एक बॅसिडिया पेशी 4 बीजाणूंची निर्मिती करते. या बीजाणूंपासून नवीन कवकजाल वाढते. अळिंबांना कर्बोदके, प्रथिने, विशिष्ट जीवनसत्वे आणि इतर पोषक द्रव्यांची गरज असते. यांच्या कवकतंतूंपासून विकरे पाझरतात. कवकतंतू ज्या पदार्थावर वाढतात त्यांचे या विकरांमुळे साध्या पदार्थात रूपांतर म्हणजे अपघटन होते. हे साधे पदार्थ कवकजालांमार्फत शोषले जातात आणि त्यातून आळिंबांची पोषक द्रव्यांची गरज भागली जाते. आळिंबांच्या अनेक जाती मृतोपजीवी आहेत. त्या मृत किंवा मृत पावणाऱ्या पदार्थांवर जगतात. काही जाती मृत गवत वा नाशवंत वनस्पती किंवा कुथित मृदा ह्युमस यांच्यापासून अन्न मिळवतात. इतर जाती पडलेले वृक्ष खुंट आणि घरांच्या बांधकामासाठी वापरलेल्या लाकडापासून अन्न मिळवतात. तर काही मोजक्या जाती गवतावर जगणाऱ्या प्राण्यांच्या मलावर अर्थात विष्ठेवर जगतात. परजीवी आळिंबे जिवंत वनस्पतींवर विशेष करून वृक्षांवर वाढतात. काही परजीवी आळिंबे ज्या वृक्षांवर वाढतात त्या वृक्षांमध्ये रोगांचा प्रसार करतात आणि परिणामी ते वृक्ष नष्ट होतात. इतर काही आळिंबे जिवंत वनस्पतींच्या मुळांमध्ये किंवा मुळांवर वनस्पतींना कसलीही हानी न पोचविता वाढतात. अशा प्रकारच्या सहचरणाला मूळ कवकता म्हणतात आणि ते सहचरण आळिंब तसेच वनस्पती या दोन्हींना फायदेशीर ठरते. कवकजाल मातीतून पाणी खनिजे आणि इतर पदार्थ शोषून वनस्पतींना पुरवतात. या उलट वनस्पतींपासून आळिंबांना कर्बोदके आणि इतर पदार्थ उपलब्ध होतात. पक्व झालेल्या आळिंबांपासून लक्षावधी बीजाणू विखुरले जातात. हलक्याशा वाऱ्याने देखील हे बीजाणू दूर अंतरावर जाऊन पसरतात. मात्र त्यापैकी काही मोजकेच बीजाणू अंकुरणासाठी पुरेसे अन्न व आर्द्रता असलेल्या जागी पोहोचतात. त्यांच्या वाढीला पोषक वातावरण मिळाले की त्यातून एक किंवा अनेक कवकतंतू फुटून अंकुरण होते. प्रत्येक कवकतंतू त्यांच्या टोकाकडून वाढतो, त्याला फांद्या फुटतात आणि कवकजालाची निर्मिती होते. कवकजालावर टाचणीच्या डोक्या एवढ्या आकाराच्या गाठी तयार होतात. या गाठींना गुंडी अर्थात बटन म्हणतात आणि त्यांचे पक्व आळिंबात रूपांतर होते. गुंडी वाढताना टोपी आणि देठ वाढलेले दिसून येते. त्यानंतर टोपीखाली कल्ल्याची वाढ होते. सामान्यपणे देठ सरळ उभा वाढतो तर टोपीचा आकार वाढून ती उघडलेल्या छत्रीप्रमाणे दिसू लागते. पाणी शोषल्यामुळे पेशींची लांबी वाढल्याने ही वाढ घडून येते. म्हणूनच जोरदार पावसानंतर एका रात्रीत अनेकदा आळिंबे अचानक दिसू लागतात. जवळपास 8 ते 48 तासात त्यांची उंची पूर्णपणे वाढलेली असते. बीजाणू हवेत विखुरल्यानंतर फलकाय मरतात आणि त्यांचे अपघटन होते. परंतु कवकजाल बहुधा अनेक वर्षे टिकून राहतात. आळिंबांचे विषारी आणि बिनविषारी असे दोन गट पाडले जातात. अनेक देशात आळिंबे खाल्ली जातात. मात्र विषारी आळिंबांपासून बिनविषारी आळिंबे ओळखण्यासाठी कोणतीही निश्चित चाचणी नाही. केवळ अनुभवानेच ते ओळखता येते. यासाठी काळजीपूर्वक परीक्षा केल्याशिवाय आळिंबे न खाण्याचा सल्ला दिला जातो.
बिनविषारी आळिंबाच्या 2000 पेक्षा अधिक जाती आहेत. या जातीतील सर्व परिचित अगॅरिकस म्हणजे गुंडी आळंब, बटन मशरूम होय, कोवळेपणी याची टोपी पांढरी आणि कल्ले गुलाबी असतात. वाढ पूर्ण झाल्यावर ती आळिंबे करडी होतात. याच्या जवळचा प्रकार म्हणजे फील्ड किंवा मेडो मशरूम. ही आळिंबे हिरवळीवर तसेच कुरणात वाढतात. फेरी रिंग मशरूम, ऑयस्टर मशरूम अर्थात धिंगरी, पॅरासोल मशरूम आणि शिटेक मशरूम हे प्रकार बिनविषारी आहेत. इंकी कप नावाच्या आळिंबापासून शाईसारखा द्रव मिळतो. अनेक देशात आळिंबाची लागवड हा महत्वाचा उद्योग आहे. खास उभारलेल्या जागेत आळिंबाची लागवड करण्यात येते. या जागेतील तापमान आणि ओलसरपणा यावर काटेकोरपणे नियंत्रण राखले जाते. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश व आसाम या राज्यात आळिंबाची लागवड अधिक प्रमाणावर होत असून गुंडी आळिंब, धिंगरी आणि भात पेंडीचे अळिंब लागवडीखाली आहेत. वनस्पतींच्या वाढीसाठी जमीन सुपीक होण्यास अळिंब हातभार लावतात. ती ज्यांच्यापासून अन्न मिळवतात त्या पदार्थांचे अपघटन होत असते. या प्रक्रियेमुळे महत्वाची खनिजे मातीत मिसळतात. वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी ही खनिजे उपयुक्त ठरतात. हानी पोहोचलेल्या पर्यावरणात वनस्पतींचे पुनःसंवर्धन करण्यासाठी अळिंबाचा वापर केला जातो. अशाच तऱ्हेने परिसंस्थेत कवकांचे प्राथमिक कार्य अपघटनाचे असल्यामुळे अळिंबे आणि इतर कवकांचा उपयोग प्रदूषण कमी करण्याकडे केला जाऊ लागला आहे. या तंत्राला जैवपचारण अर्थात बायो रेमिडिएशन असे म्हणतात. यासाठी विशिष्ट प्रदूषकाकरता कोणत्या अळिंबाचा म्हणजेच कवकाचा उपयोग होईल याचा शोध घ्यावा लागतो. उदाहरणार्थ डिझेल तेलमिश्रित मृदेतील प्रदूषकांचे अपघटन बिनविषारी संयुगामध्ये घडवून आणण्यासाठी धिंगरी अळिंबे उपयुक्त आहेत असे आढळून आले आहे. कीटक तसेच अनेक लहान प्राणी यांचे अळिंब हे अन्न आहे. काही खारी उन्हाळ्यात अळिंबे गोळा करून झाडांच्या फांद्यात सुकवण्यासाठी ठेवतात आणि हिवाळ्यात ती खातात. काही देशात ताजी अळिंबे कोशिंबिरीमध्ये मिसळतात. तसेच अंडे मांस सूप आणि इतर अन्न पदार्थांना स्वाद आणण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ब जीवनसत्वे आणि पोटॅशियम फॉस्फरस तसेच लोहयुक्त खनिजांचा ती उत्तम स्रोत आहेत. याखेरीज अळिंबाच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. कर्करोग उच्च रक्तदाब आणि इतर रोगांवर ती गुणकारी ठरू शकतात. विषारी अळिंबे टॉक्सिनची निर्मिती करतात. काही विषारी अळिंबे प्राणघातक आहेत. मात्र काही अळिंबे खाण्यात आल्यामुळे पचनसंस्थेचे विकार जसे की जुलाब ओकारी आणि पोटदुखी होतात. डोके दुखते आणि अधिहर्षता अर्थात ॲलर्जी निर्माण होते. डेथ कॅप ही जाती सर्वात जास्त विषारी आहे. सुंदर दिसणारी डिस्ट्रॉईंग एंजल ही देखील विषारी जाती आहे. ती डेथ कॅपचाच पांढरा रंगाचा प्रकार मानला जातो. फ्लाय अगॅरिक ही जाती सुद्धा विषारी आहे. हे रंगाने लाल भडक किंवा नारिंगी बुळबुळीत व चकचकीत असून त्यावर पांढरट चामखिळीसारखे ठिपके असतात. रशियात या अळिंबाचा वापर माशा मारण्याकरता केला जातो. माशांना आकर्षित करण्यासाठी रशियन लोक या अळिंबावर साखरेचे पाणी मारतात. ही नोंद देशमुख नरेंद्र यांनी केली आहे.